डॉक्टर आंबेडकरांनी समाजासाठी स्त्रियांच्या हक्कांसाठी सतत त्याग केला. 1932 साली गोलमेज परिषदेमध्ये दलितांची बाजू त्यांनी जिद्दीने मांडली. खास स्त्रियांच्या हक्कांसाठी तयार केलेलं हिंदू कोड बिल संसदेमध्ये फेटाळल्यावर त्यांनी मंत्रीपदावर पाणी सोडलं. त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना म्हणूनच आजही शब्द अपुरे पडतात.
जाती बंधने तोडणारा भल्या भल्या ना झोडणारा आंबेडकर माझा, जाती बंधने तोडणारा आंबेडकर माझा, जाती बंधने तोडणारा. जाती बंधने तोडणारा भल्या भल्या ना झोडणारा आंबेडकर माझा, जाती बंधने तोडणारा आंबेडकर माझा, जाती बंधने तोडणारा. दलितांची पीडित जनांची जिद्दीने बाजू मांडणारा गोलमेज परिषद सभा जिंकुनी ढोंगींची मते फोडणारा आंबेडकर माझा, जाती बंधने तोडणारा आंबेडकर माझा, जाती बंधने तोडणारा. गुलामीत जन्म आल्या हिंदू नारींच्या मुक्तीसाठी लढणारा, गुलामीत जन्म आल्या हिंदू नारींच्या मुक्तीसाठी लढणारा. हिंदू कोड बिल संमत न झाले मंत्री पदही सोडणारा आंबेडकर माझा, जाती बंधने तोडणारा आंबेडकर माझा, जाती बंधने तोडणारा. मनुस्मृतीच्या जुन्या रूढीला मातीमध्ये गाडणारा झुगारूनही सारी बंधने बुद्धाशी नाते जोडणारा आंबेडकर माझा, जाती बंधने तोडणारा आंबेडकर माझा, जाती बंधने तोडणारा. जाती बंधने तोडणारा भल्या भल्या ना झोडणारा आंबेडकर माझा, जाती बंधने तोडणारा आंबेडकर माझा, जाती बंधने तोडणारा आंबेडकर माझा, जाती बंधने तोडणारा आंबेडकर माझा, जाती बंधने तोडणारा.